नमस्कार, पारांपरिक स्कीम मधून बोलते मॅम मी. मॅम तुमची काही रिक्वायरमेंट आहे का फ्लॅट संदर्भात? मॅम हो, सिनियर सिटीजन मध्ये आमचे जे 3 प्रोजेक्ट आहेत मॅम, आताश्री म्हणून एक माळुंगे मध्ये आहे, एक बावरल मध्ये आणि एक भोगाव मध्ये आहे. 1 BHK आहे. आमचं 2 ऑफिस आहे, एक आमचं सेल्स ऑफिस आहे जे आहे देवरी मध्ये आहे, देवरीच मध्ये, आणि दुसरं जे ऑफिस आहे आमचं ते प्रभात रोडला आहे, PHC हाऊस जवळ आहे. हो, ऍड्रेस पाठवतो मॅम. ओके मॅम, नो प्रॉब्लेम. मॅम कसं आहे माहितीये का, जे आमचे आहेत ना 30 तारीखच्या आत आहे ना 29 तारीखच्या, जर तुम्ही आमच्या कुठल्याही साईट व्हिजिट केला किंवा बुकिंग केला ना, तर तुम्हाला ऑफर्स मिळते वेगवेगळे किंवा डिस्काउंट मिळते. तर या पर्पज साठी मॅम तुम्हाला ऍड्रेस सेंड करू ना, मी तुम्हाला जस्ट लेडीज मी ऍड्रेस सेंड करतो, PHC हाऊस आमचा प्रभात रोडचा ऍड्रेस सेंड करतो. ओके ओके मॅम, थँक्यू.